की आम्ही संस्कृतचे आहोत, पारंपरिक गोष्टीशी जोडलेले आहोत, पण आम्ही तेवढेच नवीन सुद्धा आहोत की जे काही आज चालू आहे त्यामध्ये आम्हाला संस्कृत आणायचं आहे आणि ते घेऊन पुढे लोकांना दाखवायचंय की नाही संस्कृत फक्त ते नाहीये, हे सुद्धा आहे बर का।
नमस्कार, कसे आहात? खूप दिवसांनी भेटतोय, पण मध्यंतरी खूप साऱ्या घटना घडून गेल्या आणि त्याच्यातली एक खूप चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या प्रेमामुळे नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड 2022 याच्यात ऑडिओ कॅटेगरीमधलं पहिलं पारितोषिक मला, म्हणजेच मी पॉडकास्टरला मिळालेलं आहे, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार। इन्स्पिरेशन कट्टाचा हा 42वा भाग आहे। कुठल्याही पारंपरिक गोष्टीला नवीन पिढीशी जोडायचं असेल तर त्याला थोडंसं बदलायला लागतं। संस्कृत ही आपली पारंपरिक भाषा, हजारो वर्षांपासून ती टिकून आहे। तिला आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यासाठी कूल असे टी शर्ट्स संस्कृतमध्ये छापण्याचं काम संस्कृत फॉर यू या लोकांनी सुरू केलेलं आहे। कॉलेजमध्ये असताना एक प्रोजेक्टसारखा चालू झालेली ही कन्सेप्ट आज एक व्यवसाय म्हणून पुढे आलेली आहे। संस्कृतबद्दल कुतूहल निर्माण होणं आणि त्याच्यातनं संस्कृतचा प्रचार प्रसार होणं हा या सगळ्यामागचा उद्देश आहे। आज टी शर्टसहित अनेक मर्चंडाईज ते लोक आपल्यासाठी घेऊन येत आहेत। चला तर मग गप्पा मारू संस्कृत फॉर यूच्या डॉक्टर प्रतिमा वामन यांच्याशी। मित्रांनो, हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे। आज आपण कुठेही असू इथून हळूहळू एक एक पायरी चढून वर नक्कीच जाऊ शकतो। या पायऱ्या चढायला कुठली कौशल्य लागतात, काय मानसिकता लागते हे जाणून घेण्यासाठी या कट्ट्यावरती मी आपल्यापैकीच सामान्य असलेल्या पण काहीतरी असामान्य काम केलेल्या लोकांशी गप्पा मारणार आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या या भागाला। प्रतिभा, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती।
नमस्कार।
नमस्कार। सो प्रतिभा, सुरुवात करण्याच्या पूर्वी एक तुझ्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की संस्कृत बद्दल प्रेम कसं जुडलं, म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली?
संस्कृत विषयीचं प्रेम म्हणजे शाळेत असल्यापासून संस्कृत आम्ही शिकत होतो आणि आम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते अर्थातच ते खूपच सुंदररित्या हे शिकवायचे आणि संस्कृत शिकवत असताना आपल्या रोजच्या सगळ्या गोष्टींशी ते जोडलं जाणं हा एक खूप महत्वाचा त्यांचा शिकवण्यातला भाग असायचा, त्यामुळे आम्ही अर्थातच त्या वयात सुद्धा खूपच जास्त इम्प्रेस होतो आणि त्यामुळे मग आम्ही ते सुरू केलं। आणि तिथून पुढे जेव्हा आम्ही एमए ला असताना आमचा एक ग्रुप तयार झाला आणि सगळेजण एकत्र संस्कृत शिकायला लागलो, त्यावेळेला त्याच्यात खूपच जास्ती लाईव्हलीनेस आम्हाला आणता आला आणि मग ते खरं तर कारण होतं की मी पुढेही त्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा विचार करू शकले आणि आम्ही त्याच्यात उतरलो।
अरे वा, पण मग हे तू खूप छान सांगितलं, कारण युजुअली शाळांमध्ये ज्या प्रकारे भाषा शिकवल्या जातात ते अतिशय रटाय आणि व्याकरणाकडे खूप जास्त भर दिलेला असतो, तर तुला कुठल्या प्रकारे, म्हणजे तू जसं सांगितलं ते काय वेगळं प्रकारे तुम्हाला शिकवण्यात, आणि तू जसं बोललीस की रोजच्या वापरण्यात त्याचा फायदा झाला किंवा ते कनेक्ट झालं तुम्हाला?
आम्ही मला आठवलं त्याप्रमाणे इयत्ता 8वी आणि 9वीत असताना आमचे जे सर होते, म्हणजे सर असं नाही म्हणता येणार, आम्ही त्यांना शाळेत असताना भाऊ अभ्यंकर असंच म्हणायचो, भाऊ म्हणायचो, आणि ते आम्हाला शिकवताना म्हणजे आमचं जे सिलेबस मधलं जे संस्कृत आहे त्याच्या बरोबरीने इतक्या गोष्टी सांगायचे त्या सगळ्या येणाऱ्या रेफरन्सेसनुसार, त्याशिवाय एखादी छोटीशी छोटासा प्रसंग जरी आला तरी त्याच्या संदर्भाने अख्ख्या काव्याचा काय हे आहे, काय सीन आहे किंवा त्याच्यामध्ये काय जेस्ट आहे आणि मग त्याची कथा कशी चालते ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी ते आम्हाला सांगायचे आणि त्यामुळे अर्थातच त्यातला हळूहळू इंटरेस्ट आमचा वाढत गेला आणि हे कुठेतरी आपण वाचलं पाहिजे, सगळं जे आपण एवढंसं शिकतोय ते मोठं कसं असेल हे बघण्याचा एक दृष्टिकोन तेव्हापासून तयार झाला आणि म्हणून त्यातला इंटरेस्ट अर्थातच वाढत गेला।
अरे वा, पण म्हणजे तू व्याकरण करता करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत गेलात मार्कांसाठी संस्कृत न शिकता
मग पुढे जाऊन तू जसं म्हणलंस की एम ए करत असताना तुमचा ग्रुप झाला, तर त्या तो अनुभव कसा होता, म्हणजे काय कशा प्रकारचं ऍक्टिव्हिटीज व्हायच्या तुमच्या, काय असायचं?
आम्ही बी ए ला आणि एम ए ला असं दोन्ही मध्ये असताना अर्थातच पुण्यामध्ये आम्ही शिकत होतो, त्यामुळे पुण्यात असतानाचा विशेष म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये भरपूर स्पर्धा असणार, मग त्याच्यात नाट्य स्पर्धा असणार, गायन स्पर्धा असणार, वक्तृत्व स्पर्धा असणार, आणि कॉलेज लेवलच्या सुद्धा असायच्या कॉम्पिटिशन, आणि खूप म्हणजे ग्रुप तयार होण्यासाठीच्या ज्या ज्या गोष्टी लागतात ते सगळं आम्हाला बी ए ला आणि एम ए ला असताना असायचं, त्यामुळे ते सगळं डेव्हलप होत गेलं की आम्ही ग्रुपमध्ये राहायला शिकलो, एकमेकांसोबत वेगवेगळी कामं करायला शिकलो, आणि मग एम ए ला असताना आम्ही सगळेजण उज्जैनीला एका ट्रीपसाठी असं नाही म्हणता येणार पण एका संमेलनाच्या भेटीच्या निमित्ताने उज्जैनी शहर पाहण्यासाठी म्हणून गेलेलो होतो, आणि मग ते पाहायला जेव्हा आम्ही गेलो त्या संमेलनामध्ये, ती अखिल वैश्विक साहित्य संमेलन ते होतं, संस्कृतचं संमेलन होतं, तर त्यावेळेला संपूर्ण विश्वभरामधून जी महत्वाची संस्कृतची लोक आहेत ती सर्व तिथे त्यावेळेला उपस्थित होती, आणि त्या सगळ्या लोकांना एम एच्या वयामध्ये आम्हाला पाहायला मिळालं, आणि ते पाहणं हे इतकं प्रभावित करणारं होतं की ह्या सगळ्यांना आपल्याला या आयुष्यात इतक्या कमी वेळात पाहायला मिळालं, आणि हे पाहिल्यामुळे एक वेगळीच त्या विषयाशी संबंधित, संस्कृतशी संबंधित एक वेगळं इम्प्रेशन त्यावेळेला मनामध्ये तयार झालं, आणि त्यातनं खरं तर आम्ही खूप विचार करायला लागलो की हे वैश्विक लेवलला आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत, संस्कृतची माणसं एकत्र आलेली आहेत, आणि ही सगळी एकत्र आलेली माणसं स्वतःला संस्कृतचं असं म्हणून कसं दाखवत आहेत, कशा प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट करत आहेत की आम्ही संस्कृतचे आहोत असं म्हणून. तर जी वयस्कर लोक होती ती सगळी अर्थातच खूप पारंपरिक वेशभूषेमध्ये तिथे समोर आमच्या होती, आणि ती सर्वजण खूप छान अशा क्लासिक अशा त्यांच्या सगळ्या पोशाखात असायची, पण आमच्यासारखी जी लोक होती की जी लहानपण होती आणि तसं म्हणायला गेलं तर मोठी पण होती, पण त्या सगळ्या मुलांना त्यावेळेला प्रश्न पडलेला होता की आपण कसं हे स्वतःच्या अंगावर दाखवायचं, स्वतः हे कसं रिप्रेझेंट करायचं, कसं फ्लॉन्ट करायचं, थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं की संस्कृतचा मी आहे हे मी कसं दाखवू. तर मग त्यावेळेला आमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की अरे ही ओळख आपण कशी बरं देऊ शकतो लोकांना की आम्ही संस्कृतचे आहोत, पारंपरिक गोष्टीशी जोडलेले आहोत, पण आम्ही तेवढेच नवीन सुद्धा आहोत की जे काही आज चालू आहे त्यामध्ये आम्हाला संस्कृत आणायचं आहे, आणि ते घेऊन पुढे लोकांना दाखवायचंय की नाही संस्कृत फक्त ते नाहीये हे सुद्धा आहे बरं का. मग त्यातून आम्हाला ही थीम सुचली, आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा आम्ही याच्यावर खूप चर्चा केली, खूप आमच्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा हे बोललो, आणि मग नंतर याच्यातून ती आम्हाला कल्पना सुचली की आपण फॅशन टू संस्कृत आणि संस्कृत टू फॅशन अशा थीम वरती काहीतरी काम छान सुरू करूयात असं, आणि मग आम्ही हा टी शर्टचा विचार सुरू केला, आणि मग टी शर्ट म्हणले तर तोपर्यंत आम्हाला अर्थातच पुस्तक आणि काय कागदांचे जीएसएम वगैरे ह्या सगळ्या मध्ये आम्ही होतो, तोपर्यंत लिखाणातलं आणि वाचनातलं संस्कृत एवढ्या गोष्टी आम्हाला माहित होत्या, पण मग त्याच्यानंतर कापडाशी सुद्धा जीएसएम खातात, कापडाशी सुद्धा त्यांचा संबंध असतो, आणि असं करत करत हळूहळू कपडे, टी शर्ट, टी शर्टची क्वालिटी, मग टी शर्टचा पण संस्कृत फॉर यू या नावाचाच ब्रँड असं म्हणून आम्ही ते हळूहळू करून त्या बाजूला स्वतःला त्या बाजूला झोकायला सुरुवात केली, आणि मग त्या विषयात शिरलो.
मस्त. संस्कृत फॉर यू बद्दल आपण अजून बोलणारच आहोत, पण त्याआधी थोडं तात्विक म्हणजे बाबतीत मला विचारायचं की तू जसं म्हटलंस की पारंपरिक गोष्टी आहेत, म्हणजे संस्कृती आपली किती हजारो वर्षांपूर्वीची भाषा आहे आणि तिथपासून आतापर्यंत चालत आलेली आहे, तर ती आजच्या काळामध्ये सगळ्यांनी शिकायला का बरं हवी आणि काय त्याचे फायदे असू शकतात, किंवा तिला काय संस्कृतमध्ये असं वेगळं आहे की जे इतके हजार वर्षांपासून टिकून राहिलेलं आहे.
बरोबर. एक तर सगळ्यात मोठी भारतातल्या भाषा आणि लिपींमधली सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट संस्कृत आणि आपल्या देवनागरी ज्यांची लिपी आहे अशा भाषांमध्ये आहे, ती म्हणजे आपण जे लिहिलं जातं तेच आपण वाचून समजून घेऊ शकतो, त्याचा उच्चार बदलण्याची संभावना नसते, ही जी एक महत्वाची गोष्ट आहे संस्कृत मराठी हिंदी या भाषांच्या संदर्भाने ती अत्यंत महत्वाची आहे. कारण की आपण जे उच्चारण करत होतो पूर्वापार चालत आलेलं जे उच्चारण करत होतो ते आपण तशाच्या तशा पद्धतीने उतरवू शकू अशी लिपी सुद्धा आपण तयार करू शकू. आणि सुदैवानी महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, आपण ती लिपी लहानपणापासून पाहतो शिकतो समजून घेतो. तर त्या लिपी आणि त्या देवनागरी लिपीच्या वैशिष्ट्यामुळे ती भाषा जेव्हा केव्हा लिहिली गेली तेव्हापासून सुद्धा ती आजपर्यंत त्याच पद्धतीने आपण पुढे आणू शकलो लिखित परंपरेमध्ये. दुसरी एक जी गोष्ट तुम्ही बोललात की अर्थातच याला एक ओरल ट्रॅडिशन आहे, खूप मोठी ट्रॅडिशन आहे. इसवीसन पूर्व 4000 साल सुद्धा जी भाषा ज्या पद्धतीने वेद लिहिले गेले होते त्याच पद्धतीने ते आजही लोक उच्चारण करू शकतात. याचंही कारण परंपरेशी अर्थातच जोडलेलं आहे की सगळ्यांनी त्या ज्ञानाला त्या विषयाला आणि त्या भाषेला इतकं महत्व दिलं आणि त्यामुळे ते ज्ञान तशाच्या तशा पद्धतीने आपण आजपर्यंत टिकवू शकलेलो आहोत. त्याचे फायदे बघायला गेले जर का तर अर्थातच आजही आपण हे सगळे जाणतो की जेव्हा संस्कृत उच्चारणाचा विषय येतो तेव्हा कुठल्याही उच्चारण सुधारण्याकरिता म्हणून जे श्लोक म्हणले जातात ते संस्कृत मध्ये असल्यानंतर त्यांना प्रेफरन्स अर्थातच दिला जातो. आणि ती प्रॅक्टिस जर का आपण करत असू त्याचा सराव आपला असेल नेहमी बोलण्याचा तर इतर भाषांमधली सुद्धा उच्चारण सुधारली जातात. हा एक भाग झाला. दुसरं आपल्याला आपोआपच अशी सवय लागते की आपण जेव्हा लक्षपूर्वक श्लोक म्हणतो आहे लक्षपूर्वक थोडस अवघड काहीतरी उच्चारण करतो आहे तर त्यामुळे आपोआपच ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण लक्षपूर्वक करायला लागतो. त्यामुळे एकाग्रतेचा जो महत्वाचा भाग आजच्या काळामध्ये सुद्धा मानला गेलेला आहे की एकाग्रता आपल्याला मिळवली पाहिजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तर तो कॉन्सन्ट्रेशनचा भाग याच्यामुळे नक्कीच कॉन्सन्ट्रेशनचं जे स्किल लागतं तेही याच्यामुळे नक्कीच वाढतं. आणि इतर आपण ह्युमॅनिटीजच्या दृष्टीने पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे साहित्य आहे त्याच्यामध्ये असलेल्या ज्या मांडणीच्या पद्धती आहेत त्या सगळ्या इतक्या प्रभावी आहेत की आपण आपल्याला जे मांडायचं आहे ते 100 प्रकारे किंवा त्याही पेक्षा जास्ती पद्धतीने या भाषेमध्ये मांडू शकतो. हेही याचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण स्वतःला जर का ठरवायचं झालं की आपण स्वतःला ट्रेन करूया तर त्याच्याही साठी 100 गोष्टी आपल्याला सापडतील. म्हणजे योग वासिष्ठ आहे, रामाच्या शिक्षणाचं येणारं रामायणातलं वर्णन आहे, महाभारतातलं त्यांच्या शिक्षणाचं वर्णन आहे, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कुठे ना कुठे आपण स्वतःला कनेक्ट करू शकतो आणि त्यातून आपण कसं वागलं पाहिजे आपण कसा विचार करू शकतो. अर्थातच गीतेचं उदाहरण आहे याच्यासाठी आपल्या समोर कायमच येणार की कुठल्याही द्वंद्वात डिलेमामध्ये कोणीही सापडलं तर यावेळेला काय विचार केला पाहिजे हा प्रश्न पडल्यानंतर गीतेकडे आपण गेलो तर त्याच्यामध्ये नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला सापडायला लागतं. तर हेच या आपल्या संस्कृत साहित्याचं संस्कृत मधल्या ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की ते आपण कुठल्याही क्षणी आपल्या आयुष्याशी कनेक्ट करू शकतो. म्हणजे आज आपण बघायला गेलो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे की जे कुठलंही काम करू शकतं, कुठलीही गोष्ट डॉक्युमेंट करू शकतं आणि ती कुठल्याही पद्धतीच्या ऑटोमायझेशन मध्ये ती गोष्ट घडून जाऊ शकते. पण मानवी मनाच्या संदर्भातली ही गोष्ट नाही घडत. ती गोष्ट करण्यासाठी स्वतःला आपल्याला ट्रेन करावं लागतं आणि ते जे ट्रेनिंग आहे ते पूर्वापार आपल्या या सगळ्या जुन्या लोकांनी आपल्यासाठी मांडून ठेवलं आहे. ते मांडणी, ते त्यांचं ज्ञान, त्यांची पद्धती या सगळ्यांनी आपण स्वतःला खूप जास्त मोठं बनवू शकतो, समाजाला सुद्धा एक वेगळ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकतो. हे या भाषेचं आणि या भाषेतल्या ज्ञानाचं खूप मोठं सौंदर्य आहे असं मला वाटतं.
म्हणजे आज आपण सॉफ्ट स्किल याच्यावरती खूप भर दिला जातो कॉर्पोरेट्समध्ये तर सॉफ्ट स्किलबद्दल संस्कृतमध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये खूप भरभरून म्हणजे मनशांती असेल किंवा ज्ञान योग असेल किंवा ह्या सगळ्याबद्दल जसं गीता तू म्हणलं गीतेबद्दल ह्या सगळ्या गोष्टी संस्कृतमध्ये आहेच त्या आज आपण मराठीतनं हिंदीतनं किंवा इंग्रजीतनं वाचल्या जातात तर तुझं असं म्हणणं आहे का की त्या संस्कृतमधनं समजा ओरिजिनल वाचल्या तर ते जास्त लवकर कनेक्ट होईल किंवा त्यातनं जास्त फायदे होतील आपल्याला.
आता भाषा हा विषय असा असतो की जो प्रत्येक जण त्याच्याशी कसा कनेक्ट होतो आहे याच्यावरतीच अवलंबून असतो. पण हे नक्की की ओरिजिनल जे ह्या विषयीची मांडणी आहे, ओरिजिनल जी ह्या विषयीची मांडणी आहे, ती मांडणी संस्कृत मध्ये आपल्या ग्रंथांमध्ये आहे. तर ते ओरिजिनलचं जे सौंदर्य असतं ते ओरिजिनल मधनं त्याच भाषेमधनं घेता आलं तर ते सगळ्यात उत्तम असतं. म्हणजे त्याचं भाषांतर कदाचित ते सौंदर्य आपल्याला समजून देऊ शकणार नाही अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे योग वासिष्ठ किंवा आपलं योग हे दर्शन या सगळ्यामध्ये योगाविषयी जे म्हणलेलं आहे प्रत्यक्ष ते आपण तसंच्या तसं समजून घेतलं तर त्याला एक वेगळं सौंदर्य असतं. त्याचं भाषांतर करून योगला योगा म्हणल्यानंतर त्याच्यातलं तेच ज्ञान आपल्याला पोहोचेल की नाही हा आता प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण हे नक्की की जे प्रत्यक्ष लिहिलेलं ज्ञान आहे ते संस्कृतमध्ये आहे, ते जर का आपण संस्कृतमधनं उत्तमरित्या समजून घेऊ शकलो तर कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी याहून चांगली संधी काही नाही असू शकेल.
बरोबर. आणि दुसरं तू लिपीबद्दल पण बोललीस की म्हणजे आपण जसा उच्चार करतो तसंच लिहितो, म्हणजे जसं आपण म्हणतो की क्लासिकल इंग्लिश आणि मॉडर्न इंग्लिशमध्ये खूप फरक आहे, स्पेलिंग्स वेगवेगळे असतात, तसं संस्कृतमध्ये नाही आहे, देवनागरीमध्ये नाही आहे, तर त्याच्यामुळे ही भाषा एवढे वर्ष टिकू शकली
लिखित परंपरेमध्ये. त्यामुळे ही भाषा आणि भाषेतला अर्थातच साहित्य हे जसंच्या तसं टिकायला खूप मदत झाली. म्हणजे हे जी हस्तलिखित तयार झालेली आहेत ती हस्तलिखित सुरुवातीच्या काळात अर्थातच लोकांनी एकमेकांकडनं त्या सगळ्या वाङ्मयाच्या संथा घेतल्या, त्या समजून ऐकून पाठ केल्या आणि मग नंतर त्याचं लिखाण झालं. तर पहिल्यांदा जेव्हा ओरल ट्रेडिशन होती तेव्हा ते पिढीकडून पिढीकडे काय मौखिक परंपरेमधून पुढे येत गेलं. पण ज्या वेळेला ते लिखाणाची सुरुवात झाली त्यावेळेला त्याचं उच्चारण जरी माहीत नसलं तरी ते लिहिलेलं जे आहे ते समजून घेऊन उच्चारण करता येणं शक्य होतं. त्यामुळे समजा असं काही काळात झालेलं असलं की एखादं साहित्य हे फक्त लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, आता मौखिक स्वरूपात आपल्याला त्याचं नाहीये, कोणाला येत नाहीये आता त्याचं ज्ञान कोणालाच नाहीये, तर मग ते लिखित परंपरेमधून सुद्धा आपण ते परत एकदा बाहेर काढून म्हणू शकलेलो
वाचू शकतो. ओके ओके ग्रेट. सो आता आपण म्हणजे उज्जैन वरन तुम्ही आलात आणि आणि मग इथे काय नेमके डिस्कशन काय झाले तुमच्यामध्ये, काय चर्चा झाली?
अर्थातच आम्ही तेव्हा खूप काय म्हणायचं हा विचार सुचल्यावरून खूप एक्साइटेड होतो की आपल्याला हे नवीन काहीतरी छान करता येऊ शकेल अशी स्थिती आहे. पण म्हणजे असं नव्हतं की आम्ही सगळेजण संस्कृतचं काही इतर करत नव्हतो आणि मग आम्हाला हे सूत्र म्हणून आम्ही हे करायला लागलो. प्रत्येक जण एम ए झाल्यानंतर कोणी फर्ग्युसनमध्ये शिकवतंय, कोणी वैदिक संशोधन मंडळामध्ये काम करतोय, कोणी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहे, असं करत आपली आपली काही ना काही कामं करत करत ह्या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होत होते. आणि मग जेव्हा या चर्चा पुढे पुढे सरकायला लागल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की हो हे बरंच काय काय करता येण्यासारखं आहे, असं म्हणून मग आपली आपली मित्रमंडळी संपत गेलो. त्याच्यामधले कोणी कपड्यांमधले काम करणारी आहेत का लोक, प्रिंटिंग मध्ये कलर्स विषयी माहिती असणारी, डिझायनिंग विषयी काहीतरी मदत करू शकणारी लोक आहेत का, असं म्हणून हळूहळू करत ह्या सगळ्यासाठी काम करणारा गट जमवत गेलो. अरे याचा मित्र आहे, तू जर बघतोस का रे हे जमतंय का करायला, असं म्हणूनच अर्थात त्याची एकदम सुरुवात झाली. आणि मग हळूहळू करत ते काम प्रत्येकाला सापडत गेलं. मग आता म्हणजे हे सगळं बनायला लागल्यानंतरचा पहिला मुद्दा होता की आता हे सुरू कुठे करायचं, हे लोकांच्या समोर जाईल याच्यासाठीचा पहिला प्लॅटफॉर्म काय शोधायचा. मग त्यावेळेला एक काय महत्वाची घटना आमच्या लक्षात आली की आता ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स नावाची कॉन्फरन्स असते जी संपूर्ण भारत देशाच्या स्तरावरती होते अर्थातच, आणि त्या वर्षी ती होणार होती पतंजली विद्यापीठामध्ये हरिद्वारला. मग आम्ही ती संधी आपण घेऊयात का या विचाराने लगेच तयारीला लागलो. आणि ती कॉन्फरन्ससाठी म्हणून आम्ही ती सगळे ते सगळे टी शर्ट्स जॅकेट्स हे सगळं करून आम्ही तयारी करायला सुरुवात केली. त्यावेळेला आम्ही विचार करून साधारणपणे एक 600 टी शर्ट्स आम्ही पहिल्याच लॉन्चच्याच वेळेला 600 टी शर्ट्स बनवले होते, ज्याच्यामध्ये आमची 20 डिझाईन्स होती आणि टी शर्ट स्वेटशर्ट अशी त्याच्यात व्हरायटी सगळी मिळून साधारण 600 टी शर्ट आणि 201 स्वेटशर्ट ह्या अमाऊंट मध्ये या क्वांटिटी मध्ये आम्ही सामान हरिद्वारला घेऊन जायचं असं ठरवलं होतं. आणि त्यावेळेला पण एक खर तर गंमत झाली होती. आम्ही कॉन्फरन्स होती 12 नोव्हेंबरला, आम्ही जाणार होतो तिकडे साधारण आपण 10 तारखेच्या दरम्यान पोहोचू, या हिशोबाने आम्ही 8-9 तारखेला दुपारची आमची ट्रेन होती. आणि 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस तुम्हाला जर का आठवत असेल,
नोटबंदी
त्या दिवशी नोटबंदी झाली होती,
नोटबंदी
म्हणजे आम्ही सगळे सामान गोळा करून पॅक करून आता आपण ट्रेन मध्ये संध्याकाळी निघायचं या तयारीत होतो. आणि 8 तारखेला संध्याकाळी अनाउन्समेंट होती की संपूर्ण भारतभरात नोटबंदी झालेली आहे. म्हणजे आमच्यासाठी असं झालेलं की सुरुवातीला एवढा मोठा चॅलेंज जर का आपण स्वीकारू शकलो तर पुढे आपण काय करू शकतो, तर आता हे करूया. तो दिवस खूपच महत्वाचा.
सो प्रतिमा, तुम्ही 600 टी शर्ट्स आणि स्वेटशर्ट्स वगैरे घेऊन निघालात, पण हे 600 टी शर्ट छापणं म्हणजे तयार करणं हे काही सोपी गोष्ट नसेल हे मला कळत आहे, कारण कुठलं डिझाईन जास्त खपेल, कुठला रंग, त्यात कुठले साईजेस जास्त असायला हवे, त्याच्यासाठी लागणारं भांडवल, ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग कसं झालं आणि काही व्यावसायिक म्हणजे बॅकग्राऊंड होतं का व्यवसायाचं घरात?
बॅकग्राऊंड असं खूप मोठा होता अशातला भाग नाही, पण म्हणजे आम्ही मी माझे आई वडील हे टाटा मोटर्स वगैरे ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मध्येच होते, त्याच्यामुळे असं खूप मोठा स्वतःचा बिझनेस होता असं नव्हतं. थोड्याफार प्रमाणात होतं पण असं खूप मोठं काही नव्हतं. आणि आमच्यातला एक जण मारवाडी होता, त्यामुळे आम्ही त्याला असं म्हणायचो की तुलाच सगळ्यात जास्ती बॅकग्राऊंड आहे तर तू आता लीड कर असं अर्थातच ते व्हायचं. पण सगळेच जण मिळून याच्यामध्ये खूप तयारीनिशी उतरूयात आणि आपलं आहे तर आपल्याला करायचंच आहे हा एक विचार करून आलेलो होतो. त्यामुळे तो भाग प्रत्येकाच्या मनात होता की सगळ्यांनी आपला आपला वाटा उचलायचा आहे. आणि म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट हा शब्दही तेव्हा माहिती नव्हता. आता आपल्याला हे टी शर्ट आणायचे आहेत आणि त्याला एवढा पैसा लागणार आहे, तुझ्याकडे किती आहे, तुझ्याकडे किती आहे, तुझ्याकडे किती आहे असं करून ते जमा करून आमच्या स्कॉलरशिप्स असतील, आमचे काम करण्याचे रेम्युनरेशन असतील, ह्या सगळ्यामधनं आम्ही ते सुरू केलं. आणि हरिद्वारला जेव्हा खरंच गेलो आणि समोर ठेवलं लोकांच्या, तेव्हा आम्हाला त्याचा खरं कॉन्फिडन्स आला की हा हे होऊ शकत आहे आणि हे वर्कआउट होत आहे, तर आपण आता बघूयात याचा जरा नीट विचार करूयात असं गेलं पुढे.
पण भांडवल तुम्ही असं एकत्र मिळून गोळा केलं हे तर खूप छान, पण मग ह्या सगळ्यासाठी खूप मोठं टीमवर्क पण लागतं, मग त्याच्यात कधी असे प्रॉब्लेम झाले का की वादावादी किंवा प्रत्येकाचे कारण विचार वेगळे असणार, मग प्रत्येक हे कसं तुम्ही हँडल केलं?
एक गोष्ट खूप क्लिअर होती की आपल्याला सगळ्यांना संस्कृतचं हे नवीन काहीतरी क्षेत्र एक्सप्लोअर करायचं आहे, त्यामुळे ह्यामध्ये आधी कोणी पडलेलं नाहीये आणि आता जे पडणार आहोत ते आपण असे असणार आहोत की आपल्याला लोक ओळखणार आहेत की हे यांनी काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट खूप क्लिअर होती की आपल्याला ह्यातनं पुढे जायचं आहे आणि त्यामुळे खूप कमी प्रश्न आले की ह्या सगळ्यामध्ये वादावादी होणं किंवा हे मला पटत नाहीये हे तू कर. आणि तसे आम्ही एमएला 2 वर्ष एकत्र होतो जे 5 जण होत होते, त्यामुळे आम्हाला याची सवयही होती की याच्यातनं कोणाला काय बोललं की आपण याच्यातनं कसे बाहेर पडतो हे सगळं सगळ्यांना माहिती होत नाही, त्यामुळे तो प्रश्न आम्ही केला सॉल्व.
ग्रेट. पण त्याच्यातनं 5 जणांपैकी एक तुम्ही कोणी लीडर म्हणून पुढे आलात का त्यापप झालं सगळ्या गोष्टी?
एक जण म्हणजे मगाशी जसं मी म्हणलं की एक जण आमच्यातला मारवाडी होता, तर त्यामुळे आम्ही असं त्याला काय न घोषित केलेला लीडर नायक असं म्हणून त्याला पुढे ठेवलं होतं. आणि काही आणलं म्हणजे अर्थातच असं होतं की अंकित सर जे होते ते हुशारही होते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मेन सगळ्यात पहिल्यांदा ही कल्पना त्यांच्या डोक्यात आलेली होती, त्यामुळे त्या सगळ्याचं काय म्हणायचं श्रेय आम्ही त्यांना दिल्यामुळे आमच्यासाठीचा प्रश्न आम्हीच तो सोडवून घेतलेला होता की फार काही आणलं आणि खूप प्रश्न निर्माण झाले तर हा माणूस जे डिसिजन दे ते घ्यायचं आणि चालू लागायचं पुढे, तेव्हा ती पण एक मजा होती.
घरून काय रिएक्शन होती? कारण तुम्ही संस्कृत शिकलेले आणि तिकडे व्यवसायाकडे वळताय.
म्हणजे पहिल्या वेळेला तर मला आठवतंय की आम्ही टी शर्ट जेव्हा बनवत होतो तेव्हा अर्थातच प्रिंटिंगचा सेटअप स्वतःचा काहीच नव्हता, आणि इकडे ह्या टी शर्ट वाल्यांकडे जा आणि हे डिझाईनची स्क्रीन बनली असेल तर ती छापून ते टी शर्ट टू व्हीलर वर टाकायचे आणि घेऊन यायचे. आणि हे असं सलग एक 8-15 दिवस तरी आम्ही करत होतो सगळेजण. त्यावेळेला खरोखर घरच्यांना असा प्रश्न पडला होता की अरे हे लोक करतायत काय, म्हणजे एम ए झालेली संस्कृतची मुलं आणि हमाली केल्यासारखी कसली कामं करत सुटली. पहिली रिएक्शन असं नाही म्हणता येणार, पण हा प्रश्न खरोखरीच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसत होता. पण जेव्हा हरिद्वारचे फोटो सगळ्यांनी बघितले की रामदेव बाबांच्या सोबत आम्ही तो लॉन्च करतो आहे, आणि ते जे मग अशी नोटबंदीवाला हे सांगितला प्रसंग सांगितला, त्यावेळेला आम्ही तिकडे गेल्यानंतर मग हा डिसिजन घेतला की आपण 500-1000 नोटा घेऊयात, कारण की ते आपण बँकेमध्ये अर्थातच येऊन भरू शकतो आहोत, त्यामुळे ते भरल्यामुळे आपल्याला संधी मिळू शकते. अजूनही काही आपल्या हातात नाही, एकदम सगळं गेलंय अशातला काही भाग नाहीये, तर आपण करूया. त्यामुळे आल्यानंतर हा बाबा काहीतरी तर यांनी सेल केला आहे आणि लोकांनाही ते आवडलेले आहे. कितीही काही झालं तरी यांचे जे शिक्षक होते जे तिथे आलेले होते त्यांनीही यांचं कौतुक केलेलं आहे. म्हणल्यानंतर मग जरा घरच्यांना थोडं सहायचं वाटलं की हा बाबा हे जात आहेत विचारांतीशी काहीतरी करतायत बहुधा, ज्या अर्थी त्यांचे शिक्षक सुद्धा म्हणता आहेत की यांनी काहीतरी चांगलं केलंय तर करून बघू देत अजून काही वर्ष मग ठरवू हवं. तर या रिएक्शन वरती सगळेजण चालले होते.
वा, पण मग तिथे हरिद्वार मध्ये कसा रिएक्शन होती लोकांची?
हरिद्वार मध्ये एकतर एक आपल्याला टिपिकल उत्तर भारतीय विचार पद्धती म्हणून खूप माहिती असतं असं की संस्कृत म्हणल्यानंतर असं धोतर टोपी उपरणं आणि असला तर कुर्ता किंवा लांब असा झप्पा ह्या पद्धतीचं सगळं ते एक क्लासिक अटायर समोर डोळ्यासमोर आपल्या येतो. आणि खरोखरच हरिद्वारमध्ये अशी खूप मंडळी होती, पण ज्या वेळेला आमच्या वयातले किंवा आमच्या वयाच्या आसपासच्या लोकांनी ही संकल्पना पाहिली पहिल्यांदा त्यावेळेला त्यांना खरंच खूप वेगळं वाटलं की अरे संस्कृतच्या ह्या कॉन्फरन्समध्ये पुस्तकांच्या प्रदर्शनाशिवाय खाण्याच्या स्टॉल्सच्या शिवाय एक कपड्यांचा सुद्धा स्टॉल लागू शकतो की जिथे संस्कृतचे म्हणून टी शर्ट्स स्वेटशर्ट्स हे लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे हा एक खूप वेगळा अप्रोच आहे हे सगळ्यांच्याच त्यावेळेला लक्षात आलं आणि खरोखर सगळ्यांनी तो खूप उचलून धरला. आणि पैशाच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यावेळेला 500-1000 नोटांमुळे खर तर आमचा थोडासा नमाज झाला असं म्हणायला हरकत नाही. पण मस्त होता अनुभव, लॉन्चचा अनुभव आमचा खूपच छान होता.
पण मग तिथे तर संस्कृत बोलणारे किंवा संस्कृतशी संबंधित लोक होते, इथे वापस आल्यावर पुण्यात मुंबईत इकडे लोकांची काय रिएक्शन होती?
त्याच्यानंतर आम्हाला खरोखर हे प्रश्न पडायला सुरुवात झाली की एकदा आपण लॉन्च केला आहे ठीक आहे, आपण तिथे जाऊन पोहोचून आलो संस्कृतच्या लोकांना कळलं की हे तुम्ही करताय, आता बाकीच्या लोकांना कसं भेटायचं, त्यांच्यापर्यंत ही संकल्पना कशी पोहोचवायची? मग तुम्ही म्हणताय तो प्रश्न खरोखर निर्माण झाला की आता काय. मग आम्ही थोडं थोडं करून कुठे बरे हे अशा वेगळ्या संकल्पनाही येत असतात. मग आम्हाला लक्षात आलं की हे जे एक्झिबिशन्स भरतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लावतात लोक आपली आपली, त्याच्यात काहीतरी वेगळी संकल्पना असली तर लोक पाहण्यासाठी म्हणून येतात. मग आम्ही तसं बघून आपलं पुण्यातले उत्सवचं प्रदर्शन असतं शिवाजीनगर सिंचन नगर एरियामध्ये असतं, तर त्या भागातल्या त्या प्रदर्शनामध्ये सुरुवातीची काही वर्ष आपण गेलो घेऊन हे की तिथे सगळ्यात जास्ती माणसं येतात, तर तिथे संस्कृतचं असं काहीतरी बनतं बाबा हे पहिल्यांदा लोकांना रजिस्टर होईपर्यंत 3-4 वर्ष आपण ते केलं. आणि मग नंतर हळूहळू करत आपल्याला इतर जी अशी एक्झिबिशन्स आहेत की ज्यामध्ये अशा प्रकारची लोक येतात, म्हणजे असं एखादं एक्झिबिशन कोथरूडच्या भागामध्ये असेल तर अर्थातच त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा एक विचार पद्धती विचार करणं विचारसरणी ही एक वेगळ्या पद्धतीची असते, तर ती लोक ही संकल्पना उचलून धरतात. सदाशिवपेठेमध्ये असलो तर तिथे एक वेगळ्या पद्धतीचा विचार असतो, ती लोक ते ही विचार प्रणाली बघतील समजून घेतील असं एक वाटायला. मग तशा एरियाज मधली आणि अशा प्रकारचा ज्यांचा फुटफॉल आहे अशा पद्धतीची एक्झिबिशन आपण आता करायला लागलो आहोत. की ज्यामधनं आपण ही सगळी आपली जी टी शर्ट्स आहेत, स्वेटशर्ट्स आहेत, इतर भरपूर गिफ्टिंगची प्रोडक्ट्स आहेत, ती सगळी आपण घेऊन या एक्झिबिशन्समध्ये जायला सुरुवात केली.
पण प्रतिमा, मला बरेचदा असं होतं की कॉलेजमध्ये आपण एकत्र असतो, मित्र असं काहीतरी प्रोजेक्ट करतो, त्याला थोडंसं कमर्शियल रूप पण येतं, पण तो प्रोजेक्ट तिथे संपतो. मग या प्रोजेक्टला आता पुढे न्यायचंय, हे आता लॉंग टर्म करायचं आहे, तर त्याच्यासाठी डेफिनेटली वेगळं प्लॅनिंग करायला लागलं असेल. त्यातले कदाचित असं झालं असेल की आधीच्या ओरिजिनल टीममधनं कोणीतरी माघार घेतली असेल, असंही होतं बरेचदा. तर हे सगळं कसं झालं, प्लॅनिंग, ब्रेनस्टॉर्मिंग?
हो, ही प्रोसेस खूप छान होती आमच्या सर्वांसाठीच. सुरुवातीला आम्ही हे सगळ्यांनी आमचे स्कॉलरशिप्स, त्याच्यामध्ये रेम्युनरेशन, हे सगळं घालून आम्ही सुरुवात केली. मग नंतर प्रश्न पडायला लागला की आता पुढचा टी शर्ट आपल्याला नवीन डिझाईन आणायचं, आणि नाही येत हातात पैसे, कारण की आपण ऑलरेडी ह्या आधीच्या टी शर्टचा जो स्टॉक बनवलेला आहे त्यामध्ये आपले पैसे खर्च झाले, तर आता काय करायचं. मग त्यावेळेला आम्हाला ही संकल्पना किंवा कल्पना सुचली की आपण कस्टमाइज टी शर्टच्या ऑर्डर्स घेऊ शकतो, बल्क ऑर्डर्स घेऊ शकतो. मग ते सगळं बनवल्यामुळे, म्हणजे महिंद्रा कंपनी असेल, पॉस्को कंपनी असेल, किंवा इव्हन आपली ट्रक अँड बस डिव्हिजन जे आहे ती कंपनी असेल, BHTC असेल, ह्या कंपनीज मध्ये जिथे जिथे आपल्या ओळखी होऊ शकतात, आपण एंटर होऊ शकतो, अशा ठिकाणी जाऊन आपण भेटलो आणि तुमच्या ह्या ऑर्डर्स असतील ते आम्हाला मिळू शकतील का ह्याविषयीची आपण बोलणी केली. आणि मग आपण त्यांना ही सगळी संकल्पना समजावून सांगून आपलं हे टी शर्ट साठीची इन्व्हेस्टमेंट ही या कस्टमाइज ऑर्डर्स मधनं येऊ शकेल का हा विचार त्यातनं बाहेर आला. आणि मग आम्ही हळूहळू करून त्याच्यावरही थोडं का होईना काम करायला सुरुवात केली. मग असे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे अर्थातच ही गोष्ट होती की आम्ही पाचही जण आपल्या आपल्या एका वेगळ्या वेगळ्या कामांमध्ये होतो, आपली आपली करिअरची फ्रंट्स खूप वेगळी वेगळी सापडलेली होती. एक जण ट्रान्सलेशनचं काम करत होती, एक जण विकिपीडिया संस्कृत मध्ये काम करत होती, आपलं फर्ग्युसन मध्ये एक जण शिकवत होते. तर हे सगळं करता करता सगळ्यांची PhD रजिस्ट्रेशन पण झालेली होती. प्रत्येकालाच खर तर चॅलेंजेस होती की आता हे करता करता आपलं काम कसं सांभाळायचं. पण मग त्यावेळेला खरंच एकीने खूप धाडसाने हा निर्णय केला की नाही, मी हे बघते, तोपर्यंत तुम्ही हे सगळं काही पूर्ण करा आणि मग तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही उतरा, तेव्हा मग मी माझं पुढचं परत जे काय कंटिन्यू करायचं आहे ते करेन. म्हणजे हे आमच्या सर्वांसाठी खूप महत्वाचं होतं की आपल्या आपल्या शिक्षणाचा आणि त्यावेळच्या चॅलेंजेसचा भाग स्वीकारणं, आणि मग एक जण तोपर्यंत कंटिन्यू करते आहे, आणि मग आता जेव्हा आम्ही परत सगळेजण ह्याच्यात उतरू शकलो त्यावेळेला मग तिला थोडासा रिलीफ आम्ही दिला आणि आता तू पुढचं तुझं काम करायला घे असं म्हणू शकलो. असं म्हणून ते चॅलेंजेस आम्ही त्यावेळेला काय म्हणायचं नीट चॅनलाइज करू शकलो आणि पुढे येऊ शकलो.
वा, मस्त. खरंच खरोखर खूप छान टीमवर्क तुमचं सगळ्यांचं याच्या मागे आहे. आणि तुम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग गेले 2 वर्ष जे आहेत ते आपण बघितलं की सगळंच बंद झालं, एक्झिबिशन्स बंद झाले. तर मग हा काय कसा झाला आणि तुम्ही आता ऑनलाईन मध्ये पण उतरला आहात का?
खरोखर 2 वर्ष ही मधली जी होती ती खूपच जास्ती चॅलेंजिंग होती आमच्यासाठी, कारण की एक्झिबिशन्स आणि संस्कृतच्या क्षेत्रात होणाऱ्या कॉन्फरन्सेस ह्या सगळ्यामध्ये जाणं हे आमचं काम पोहोचवण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम होतं, आणि ते अचानक बंद झाल्यामुळे आम्हाला एक म्हणजे खरंच एक वेळ अशी आलेली होती की आम्ही सगळ्या गोष्टींवरती परत विचार करायला लागलो. आणि त्यावेळेला मी मगाशी जे म्हणलं की आमच्यातली एक व्यक्ती तयार झाली की नाही, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये आपण ते चालू ठेवूयात आणि तुम्ही सगळे तुमच्या तुमच्या पद्धतीने जे कमवू शकता आहात, जे करू शकता आहात ते करा, पण मी आत्ता ह्याच्यात पूर्ण वेळ आहे तर आपण आता ह्याच्या पुढचा विचार करूया असं म्हणून ती तयार झाली. आणि मग त्यावेळेला आम्ही ह्या सगळ्या ऑनलाईनच्या ज्या म्हणजे ई कॉमर्स वेबसाईट बनवणं आहे, काही ऑफलाईन ऑनलाईन ऑर्डर्स जमा करणं आहे, लोकांना जे कोणी एक्झिबिशन मधनं आपल्याला भेटलेली लोक होती त्यांना परत एकदा संपर्क करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परत विचार करायला सुरुवात केली. आणि मग त्या सगळ्या काय म्हणायचं स्ट्रीम्स मध्ये सुद्धा आम्हाला वेगळ्या वेगळ्या चॅलेंजेस मधून पुढे जाता आलं.
आज आता मागे वळून बघताना म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायला लागला, म्हणजे मार्केटिंग असो, परचेस असो, किंवा आता ई कॉमर्स असो, फायनान्स असो, या सगळ्या गोष्टींचा, आणि आपल्याकडे शालेय शिक्षण पद्धतीत किंवा इव्हन कॉलेजेसमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात नाही, तर एवढ्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास करता आला हे काम करता करता, तर त्याचे फायदे एक तर, आणि दुसरी गोष्ट आज म्हणजे हे जी काही मेहनत केली एवढी आणि हे सगळं जे काय तुम्ही कष्ट घेतलेत, आज मागे वळून बघताना परत असं वाटेल का की परत सुरुवात केली करायला तुम्ही तयार व्हाल का?
नक्कीच. पहिले सगळ्यात शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देते, हो खरंच नक्कीच करू आम्ही हे, कारण की हे म्हणजे आपण जे शिकलेलो आहोत ते आजच्या जमान्यात कुठे आहे या गोष्टीची स्वतःला जाणीव देण्याचं काम खरं तर ह्या सगळ्या मार्केटिंग, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला जमलं. म्हणजे आपण ह्या सगळ्या चाललेल्या घडामोडींमध्ये कुठे बसतो ह्याचा तोपर्यंत विचार येत नाही मनामध्ये, जोपर्यंत आपण शिकत असतो किंवा शिकलेल्यातलंच पुढचं काहीतरी काम करायला लागतो तोपर्यंत आपण जगात कुठे आहोत ह्याची आपल्याला कल्पना नसते. पण एकदा जेव्हा आपण मार्केटिंग, ई कॉमर्स, सोशल मीडिया आणि सगळे हे टेक्निकल गोष्टींमध्ये घुसतो तेव्हा लक्षात येतं की अरे जग कुठे चाललंय आणि आपण आता जे विचारांमधनं फक्त मांडण्याचा प्रयत्न करतोय ते कुठे आहे. त्यामुळे खरोखर ही गोष्ट छान आहे की आपण जे शिकतो आहे ते या सगळ्या माध्यमातून सुद्धा कसं आपण प्रेझेंट करू शकतो ही गोष्ट शिकणं खरोखर सगळ्यांना खूप गरजेचं आहे आणि ते वेळेवर शिकलेलं असणं पण गरजेचं आहे.
कधी म्हणजे असं झालंय का की तू कुठे जाताना एखादा संस्कृत फॉर यू ची टी शर्ट घालून कोणी दिसला एखादा व्यक्ती?
हो असं आमच्याबरोबर आता खूपच घडायला लागलंय. म्हणजे लॉकडाऊनमध्ये अशी स्थिती होती की अरे माणसंच दिसत नाहीयेत आणि मग तिथून हळूहळू अरे चा आपले टी शर्ट घालून समोर कोणीतरी येत आहे आणि अरे चार लोकांनी घालून एकत्र येत आहे हे सगळे अनुभव आम्ही संपल्यानंतर घेतले आणि ब्लेस्ड सिच्युएशन फॉर अस की हे आपण केलेलं आपण छान पोहोचवू शकतो आहे. म्हणजे एकदाची तर स्थिती मला आठवते की टिळक रोडवरनं चाललो होतो, चालत चालतच चालले होते आणि समोरनं एक जण आपलं टी शर्ट दुर्लभ भारतीय जन्म असं टी शर्ट घालून येत होता आणि मी काहीतरी विचारांमध्ये असल्यावर माझं एकदम जवळ आल्यानंतरच त्या व्यक्तीकडे लक्ष गेलं आणि मी असं बघितल्यानंतर त्या माणसाला कळेच ना की हा का आपल्याकडे पाहती. पण म्हणजे इट वॉज फन की अरे आपण पोहोचलोय, कितीही काही झालं तरी आपण पोहोचलोय हे एक समाधान होत.
सो आता प्रतिमा संस्कृत फॉर यू चे कुठले कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत, ते कुठे कुठे अवेलेबल असतात आणि तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे?
संस्कृत फॉर यू चे सगळे प्रोडक्ट आपले आपल्या संस्कृत फॉर यू .com या वेबसाईट वरती, ई कॉमर्स वेबसाईट आपण बनवलेली आहे त्याच्यावरती अवेलेबल असतात. पुण्यामध्ये आपण सदाशिव पेठेमध्ये अभ्यंकर पाठशाळा म्हणून एक पाठशाळा आहे त्या ठिकाणी आपण आपला एक छोटा आउटलेट सुद्धा सुरू केलेला आहे. याही ठिकाणी आपल्याला ती सर्व उत्पादनं पाहायला मिळतात, त्याची ट्रायल रूम सुद्धा इथे आहे, ती सगळी आपण चेक करून बघून घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो आणि अर्थातच आपली पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा एक्झिबिशन्स असतात. आपण आत्ताच ठाण्यामध्ये सुद्धा एक एक्झिबिशन झालं त्याच्यामध्ये आपण गेलो होतो, नाशिकमध्ये आपण गेलेलो होतो, नागपूरमध्ये आपण पोहोचलेलो आहोत, उज्जैनीमध्ये आपण एक एक्झिबिशन केलेलं होतं आणि आता एक कॅनडामध्ये सुद्धा आपली प्रोडक्ट मिळू शकतात अशी आजची आपली स्थिती आहे. टी शर्ट्स हे पूर्णपणे संस्कृत फॉर यू या ब्रँडचे टी शर्ट्स आपण बनवले, त्याच्यावरती संस्कृतचे श्लोक असतील, सुभाषित असतील, वाक्य असतील, काही हास्यविषयक सुद्धा असतील, तर अशी वेगळी वेगळी वाक्य घेऊन संस्कृत फॉर यूचे टी शर्ट्स आपण पूर्णपणे आपले बनवलेले आहेत. कॉलर टी शर्ट्स, नंतर बांबूचे प्रॉडक्ट, बॅग्स, ह्या सगळ्यांसाठी आपलेच मित्रमैत्रिणी आहेत जे त्या त्या भागामध्ये आहेत आणि त्यांच्या त्यांच्या ते सगळं करणाऱ्या संस्था आहेत, तर त्यांच्याकडनं आपण ते घेतो आणि मग त्याच्यावरती संस्कृत जे घातलं जातं, प्रिंट केलं जातं, ते आपण प्रत्यक्ष इथे करतो. एनग्रेविंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपण आपल्या इथे करतो. म्हणजे काही प्रोडक्ट्स हे पूर्णपणे इनहाऊस आपणच बनवतो, म्हणजे ज्या टी शर्ट, स्वेटशर्ट्स आहेत, आणि इतर काही गोष्टी आहेत जे आता बांबू प्रोडक्ट जे आहेत ते आपल्या इथे मेळघाटामधलीच एक संस्था आहे संपूर्ण बांबू केंद्र म्हणून, तर त्यांचे आहेत आसाममधनं काही गोष्टी आपल्याला मिळू शकलेल्या आहेत, तर अशा काही काही ठिकाणाहून आपण ते मिळवलेले आहे.
आणि मग हे जे टी शर्ट वर जे तुम्ही छापता वेगवेगळ्या गोष्टी, ते त्याचे विचार कसे येतात, त्याच्याबद्दल काही एखादी आठवण असेल?
सगळ्यात पहिल्यांदा अशी गोष्ट आमच्या मनात येते की एखादी गोष्ट एखादी व्यक्ती नेहमी करते, तर ती गोष्ट समोरच्याला आपण घातलेल्या टी शर्ट मध्ये कशी पोहोचवू शकू, हा सगळ्यात पहिला विचार असतो. म्हणजे उदाहरणार्थ एक जण होती जी खूप कमी बोलायची आणि तिला इतर सगळेजण मस्ती करत असताना मजा यायची, पण तरीही तिचा प्रेफरन्स असायचा की आपण शांतपणे एकत्र बसून काहीतरी करूया. तर आम्ही अशी व्यक्ती बघितल्यानंतर पटकन असं म्हणलो होतो की एकांते सुख वास्यता, एकांतामध्येच तू सुख घे बर का, असं आम्हाला तिला सांगायचं होतं. मग आम्हाला सुचलं की अरे जायचं टी शर्ट पण आपण छान बनवू शकतो. मग ते आमच्या टी शर्ट वरती आलं की तो एकटा बसलेला आहे बटू आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे की एकांते सुख वास्यता. तर असं ज्या ज्या गोष्टी आपल्याला पोहोचवाव्या अशा वाटतात, कशा ना कशाच वर्णन करता आहे असं आपल्याला पटकन व्हिज्युअलाइज करता येऊ शकतं, त्या गोष्टी आपल्या टी शर्ट वरती असल्या पाहिजे हा विचार आम्हाला त्याच्यातून सुचला. आणि मग एक 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 करून ते विचार आम्ही प्रत्यक्षात टी शर्ट वरती आणायला सुरुवात केली. म्हणजे उदाहरणार्थ आपलं एक टी शर्ट आहे प्रवाह मनुगच्छन्तु असं, त्याच्यावरती सायकल आहे आणि प्रवाह मनुगच्छन्तु याचा अर्थ असतो की फ्लोच्या मागोमाग जा असं. पण आपल्याला त्याच्यातनं स्पेसिफिकली हे दाखवून द्यायचं होतं की ती सायकल आहे त्याच्यावरती एकच सीट आहे आणि तुम्ही जेव्हा एकटे जात असता तेव्हा तुम्ही स्वतः बरोबर असता. तर प्रवाह मनुगच्छन्तु म्हणजे गो विथ द फ्लो, पण बाहेरचा फ्लो नाही, तुमच्या आज जी गोष्ट चालू आहे त्याच्या पण फ्लो कडे लक्ष द्या असं. म्हणून ती स्पेसिफिकली सिंगल सीटची सायकल आणि ती चालली आणि त्याच्या आजूबाजूला काहीतरी विचारांचे छोटे छोटे सिम्बल्स असं आपण घेऊन तो टी शर्ट बनवला होता. तर असे सगळे की ज्याच्यातनं जे चाललं आहे आणि जे आपल्याला म्हणायचं आहे ते दोन्ही जिथे कनेक्ट होतं तिथे आमचे ते संस्कृतचे शब्द सगळे शब्द टी शर्ट वरती येतात.
मस्तच. आणि मग आता भविष्यात काय, म्हणजे काय प्लॅन्स?
आता आम्ही टी शर्ट पर्यंत आणि इतर काही गिफ्टिंग आयटम्स असतील, म्हणजे बांबू स्पीकर आहे, हे तुम्हाला जे मागे दिसत आहे ते कॅलेंडर आहे, तर असे कॅलेंडर्स असतील, इतर कॅप्स आहेत, बॅग्स आहेत, ह्या सगळ्या वस्तूंपर्यंत आम्ही पोचलेलो आहोतच. आता इथून पुढे आपण संस्कृत हे सर्वसामान्यांना आवश्यक असलेलं जे संस्कृत आहे त्या संस्कृतकडे आपण चाललेलो आहोत. म्हणजे लहान मुलांसाठीची संस्कृतसाठीची संस्कृत शिकण्यासाठीची काही पुस्तकं असतील, काही खेळ असतील, काही साहित्य असेल, त्यांच्या ते सगळं शिकवण्यासाठीची शिबिरं असतील, ह्या सगळ्याकडे सुद्धा आपण आता वळतो आहोत. आणि ते सगळं करत करत आपण वेगळ्या वेगळ्या लेवल्सवरती संस्कृत ज्याला जसं हवं आहे ते कसं मिळू शकेल याचा आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणजे एक आपण आता प्लॅटफॉर्मचा सुद्धा विचार करतो आहे की काही जण असतात की मला आयुर्वेदाचा एखादा ग्रंथ वाचायचा आहे, आम्हाला काय रसशास्त्रातलंच एखादं भाग छोटासा वाचायचा आहे, नाट्यशास्त्रच वाचायचं आहे. तर असे जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्कृत शिकू इच्छिणारी लोक आहेत, वाचू इच्छिणारी लोक आहेत, समजू इच्छिणारी लोक आहेत, त्या सगळ्यांना सुद्धा आपल्या माध्यमातनं असं करणारी असं वाचणारी लोक मिळावीत, पोहोचावीत आणि मग त्यांनी एकत्र येऊन त्यांचं त्यांचं काम सुरू ठेवावं, अशा पद्धतीचा सुद्धा आपण एक प्लॅटफॉर्म आता आपल्या वेबसाईटवरनं तयार करतो आहे की जिथे शिकण्यासाठीचं आणि शिकवण्यासाठीचं, ट्रान्सलेशनसाठीचं आणि ट्रान्सलेशन करून घेण्यासाठीचं असे रजिस्ट्रेशन सगळेजण करू शकतील. आणि मग त्यांची जोडणी फक्त करण्याचं काम हे संस्कृत फॉर यू कडनं केलं जाईल, पण त्यांचं त्यांचं रेम्युनरेशन आणि त्यांचं त्यांचं काम हे त्यांचं त्यांनी चालू ठेवायचं, फक्त प्लॅटफॉर्म आपण त्यांच्यासाठी बनवून दिलेला असेल, अशा पद्धतीचं काम आता आपण करतो आहोत. म्हणजे प्रोडक्ट पासून ते आता थोडस शैक्षणिक दृष्टीने पण सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेलं संस्कृत, या गोष्टींमध्ये आपण आता काम करायला सुरुवात केलेली आहे.
ओके, म्हणजे फक्त संस्कृत फॉर यू च्या फक्त टी शर्ट नाही, संस्कृत फॉर यू हे ऍक्च्युअल नावाप्रमाणे आता लोकांच्या समोर येणार आहे.
आपल्याकडे एक आता महत्वाची अजून एक गोष्ट अशी घडलेली आहे की संस्कृत सगळेजण शिकतात, पण अर्थातच प्रत्येकाला प्रश्न असतो की संस्कृत शिकून पुढे काय. तर संस्कृत हे फक्त शिकवणं, भाषांतर करणं आणि कुठेतरी एखाद्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये लागलं म्हणजे त्याचा मग इन्कम सोर्स तयार झाला एवढंच फक्त नाहीये. तर संस्कृत हे या सगळ्या औद्योगिक गोष्टींमध्ये सुद्धा आपण आणू शकतो, ही एक गोष्ट आपण संस्कृत फॉर यू मधून दाखवून देऊ शकलेलो आहोत. त्यामुळे कॉलेजेसमध्ये जिथे इंटर्नशिप्स असतात किंवा जिथे मुलांना काहीतरी ट्रेनिंग घेण्याची संधी उपलब्ध असते, त्या सर्वांना सुद्धा आपण आता संस्कृत फॉर यू मध्ये स्थान देऊ शकलो आहोत. आणि आपल्या बरोबर आता सुदैवानी 7 विद्यार्थी आहेत की जे इंटर्न्स म्हणून सुद्धा आपल्याकडे काम करत आहेत. आणि मग त्या सगळ्यांचं औद्योगिक म्हणण्यापेक्षाही प्रत्यक्ष संस्कृत उपयोगात आणण्याचं जे एक त्यांच्यासाठीच प्रशिक्षण लागतं, ते प्रशिक्षण आपलं या माध्यमातून आपण त्यांना देऊ शकतो.
मस्तच प्रतिभा, आता आपण वळूया पुढच्या राऊंडकडे. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहे. एक पुस्तक जे तू वाचल्यास तुला खूप आवडलं आणि तू रेकमेंड करशील सगळ्यांना वाचायला.
आवडतं पुस्तक जे सगळ्यांनी वाचावं असं मला वाटतं, ते सगळ्यात महत्वाचं पुस्तक मला असं वाटतं भगवद्गीता हे असलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या टप्प्यावरती तो असेल त्या प्रत्येक टप्प्यावरती मदत करणार आणि मार्गदर्शक ठरेल असा विचार सांगणार हे हा ग्रंथ आहे, त्याच्यातली वचनं आहेत. त्यामुळे भगवद्गीता प्रत्येकाने वाचावी असं मला नक्की वाटतं.
संस्कृत शिकण्यासाठी एखादं पुस्तक, एखादी ॲप किंवा कुठून शिकू शकतो?
संस्कृत शिकण्यासाठी ॲप किंवा टूल याच्याही पुढे जाऊन मी असं नेहमी म्हणेन की आपण प्रत्येक वेळेला संस्कृत कोणातरी व्यक्तीकडनं शिकावं, कारण संस्कृत ही भाषा आहे. भाषा ही आपण कोणाची तरी ऐकून समजून घेऊन मग पुढे जात असतो, त्यामुळे ती भाषा कोणातरी व्यक्तीकडनं शिकणं आणि शक्य असेल तर आजच्या जमान्यात सांगायचं तर ऑफलाईन शिकणं ही एक वेगळी मजा आहे. याशिवाय संस्कृत प्राथमिकरित्या पाहायचं असेल तर आपण जर का संस्कृत फॉर यूच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती गेलात तर तिथे आपण पहिले 5 साईट्स की जिकडे तुम्ही रजिस्टर करून संस्कृत शिकू शकता, संस्कृत विषयी समजून घेऊ शकता अशा प्रकारचा एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तर मी तुम्हाला म्हणेन की आपण प्रत्येकानेच यूट्यूब चॅनलवरती संस्कृत फॉर यूच्या जावं आणि तिथला तो व्हिडिओ नक्कीच पाहावा.
2020-21 हे वर्ष या सगळ्यांनी आपल्याला काय शिकवलं?
2021 या 2 वर्षांनी काय शिकवलं, तर त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आपण जेही काम करतो आहे ते काम जितकं असतं तितकं ते आपल्याला दाखवता पण आलं पाहिजे. आणि या 2 वर्षातलं सगळ्यात प्रबळ माध्यम त्यातलं ठरलं ते म्हणजे व्हर्च्युअल ऑनलाईन जग, सोशल मीडिया. तर ह्या सगळ्या ठिकाणी आणि आपल्या वेबसाईटवर सुद्धा आपण ह्या जगामध्ये सुद्धा नेटाने पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे आपल्याला आणि ते आता राहावं लागेल या विचारातून मी खूप काही शिकले आणि ती 2 वर्ष माझ्यासाठी त्यामुळे खूप महत्त्वाची होती. ह्याच 2 वर्षांमध्ये मी माझ्या PhD कामसुद्धा पूर्ण करत आणलं आणि काही महिन्यांपूर्वीच ते सबमिट केलं. त्यामुळे ह्या 2 वर्षांमध्ये माझ्या मुलाबरोबर वाढत गेलेलं माझं काम हेही ह्या 2 वर्षात मी खूप छान अनुभवलं. सो ह्या 2 वर्षांनी मला खूप काही काही शिकवलं. धन्यवाद.
वा, सो प्रतिमा, म्हणजे संस्कृत भाषा ही इतके वर्ष टिकलेली आहे याचं कारण असे होतं की सारखं ती बदलत गेली किंवा त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे बदलत गेला आणि आजच्या पिढीपर्यंत संस्कृत पोहोचवण्याचं काम तुम्ही खूप छान करताय आणि हे काम असंच छान चालू राहील आणि अजून हे लोकांपर्यंत तुम्ही लोक पोहोचाल आणि संस्कृतची जी जे महत्त्व आहे आणि संस्कृतबद्दल जे प्रेम आहे हे अजून अजून लोकांपर्यंत वाढत जाईल अशी आपण आशा करू. सो प्रतिभा तुम्ही इथे आलात आणि खूप छान आपल्या गप्पा झाल्या त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद.
डॉक्टर प्रतिमा वामन सोबतच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. हे सगळे मी पॉडकास्टर या नावाने आहेत. सो पुन्हा भेटू एका नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.